परशा तू माझी अरची गवसर लागले बोलायला लागले यार मला तुझ्या फिरतीच मन मत लागले बोलायला आधी तुझी बुलट चालवी तो मग तुला झिंगाट पळवी तो आधी तुझी बुलट चालवी तो मग तुला झिंगाट पळवी तो
तुझा बाप म्हणजे पिरमाला शाप आहे तुझा बाप म्हणजे डोक्याला ताप आहे पण घाबरू नको आरची मी पण तुझ्या बापाचा बाप आहे
तुझा बाप सोनू पाटील बुवा मोठे पानाचा सोडतोय धुवा गाडी बंगला माझा आहे नवा भले डोक्यात गेली या हवा विरोध जर का प्रेमाचा झाला विरोध जर का प्रेमाचा झाला सैराट दाखवी तो आधी तुझी बुलट चालवी तो मग तुला झिंगाट पळवी तो आधी तुझी बुलट चालवी तो मग तुला झिंगाट पळवी तो
नाद करायचं नाही त्याला भारी पडल टेन्शन घ्यायचं नाही मनासारखं घडल तुझा भाऊ हाय छोटा रिचार्ज फूक मारता दूर पडल
दीड फुट्या तू जाग भाऊ माझ्या लागलाय पाठी धाऊ दे हातात हात दूर जाऊ दोघ जोडीन सुखात राहू यामध्ये आडवा आला नरसाळा यामध्ये आडवा आला नरसाळा त्यालाही तुडवी तो आधी तुझी बुलट चालवी तो मग तुला झिंगाट पळवी तो आधी तुझी बुलट चालवी तो मग तुला झिंगाट पळवी तो
प्रेम पाहून जणू काळजात काहूर उठावं तरी प्रेमाला कुणी बिवळी झालं तर सैराट होऊन असंच प्रेम एकमेकावर लुटावं
तुझा पाहून मर्दाने बाणा याड लागलंय झालो दिवाणा कधी नखरेल तुझा बहाणा कधी गावरान तुझा धिंगाणा बुलट चालवी तो मग तुला झिंगाट पळवी तो आधी तुझी बुलट चालवी तो मग तुला झिंगाट पळवी तो
याड लागलं तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर बाण काळजात घुसला तू बुलट वर आल्यावर बधीर झाले अधीर झाले झिंग झिंग झिंगाट झाल्यावर
भले करू दे साऱ्यांनी हल्ला भले करू दे साऱ्यांनी हल्ला पण गाठूया प्रेमाचा पल्ला साऱ्या दुनियेत होऊ दे कल्ला प्रेम करूया खुल्लम खुल्ला विनोदा परी एका वर्षात विनोदा परी एका वर्षात पाळणा हलवी तो आधी तुझी बुलट चालवी तो मग तुला झिंगाट पळवी तो आधी तुझी बुलट चालवी तो झिंग झिंग झिंगाट पळवी तो मी तुझा परशे तू माझी अरची गवसर लागलंय बोलायला लागलं यार मला तुझ्या फिरतीच मन मत लागलंय बोलायला आधी तुझी बुलट चालवी तो मग तुला झिंगाट पळवी तो आधी तुझी बुलट